लेवी अध्याय 26, तुम्ही आपणासाठी मूर्ती करू नका, तसेच कोरीव मूर्ती किंवा स्तंभ, आकृती कोरलेला पाषाण पूजा करण्यासाठी आपल्या देशात उभारू नका, कारण मी तुमचा परमेश्वर तुमचा देव आहे. तुम्ही माझ्या पवित्र विसाव्याच्या दिवसाची पवित्र शब्दांची आठवण ठेवून तो पाळावा आणि माझ्या पवित्र स्थानाविषयी आदर बाळगावा. मी परमेश्वर आहे. तुम्ही आठवण ठेवून माझ्या नियमाप्रमाणे चालावे व माझ्या आज्ञा पाळाव्या. तुम्ही असे कराल तर मी तुम्हासाठी योग्य वेळी पाऊस पाडीन, जमीन आपले पीक देईल व मळ्यातील झाडे आपापली फळे देतील. तुम्ही द्राक्षांच्या हंगामापर्यंत धान्याची मळणी करीत राहाल आणि पेरणीच्या दिवसापर्यंत द्राक्षांची तोडणी करीत राहाल. मग खाण्याकरता तुम्हाजवळ भरपूर अन्न असेल आणि तुम्ही आपल्या देशात सुरक्षित राहाल. मी तुमच्या देशाला शांतता देईन, तुम्ही शांतीने झोपी जाल, तुम्हास कोणाची भीती वाटणार नाही. मी हिंस्त्र पशूंना तुमच्या देशाबाहेर ठेवीन आणि तुमच्या देशावर कोणी सैन्य चाल करून येणार नाही. तुम्ही तुमच्या शत्रूंचा पाठलाग कराल व त्यांचा पराभव कराल. तुम्ही तुमच्या तलवारींनी त्यांचा वध कराल. तुमच्यातील 5 जण 100 व 100 जण 10,000 पळवून लावतील. तुम्ही तुमच्या शत्रूंचा पराभव कराल व तुमच्या तलवारीने त्यांना ठार माराल. मग मी तुमच्याकडे वळेन व तुम्हास भरपूर संतती देईन आणि तुमच्याशी केलेला माझा करार पक्का करीन. तुम्हास मुबलक धान्य मिळेल व ते वर्षभर पुरून उरेल. तुम्हास नवीन धान्य आल्यावर जुने बाहेर काढावे लागेल, म्हणजे नवीन धान्य ठेवावयास जागा मिळेल. मी तुम्हामध्ये माझी वस्ती करीन आणि मी तुमचा तिरस्कार करणार नाही. मी तुमच्यामध्ये चालेन आणि तुमचा देव होईन आणि तुम्ही माझे लोक व्हाल. मी परमेश्वर तुमचा देव आहे. मिसर देशात तुम्ही गुलाम होता. मी तुम्हास मिसर देशातून बाहेर काढले. गुलाम म्हणून काम करताना जड वजनांचा भार वाहून तुम्ही वाकून गेला होता, परंतु तुमच्या खांद्यावरील जोखड मोडून मी तुम्हास पुन्हा ताठ चालवले आहे. परंतु जर तुम्ही माझे ऐकले नाही व या सर्व आज्ञा पाळल्या नाहीत, तुम्ही जर माझे विधी मानण्यास नकार दिला व माझ्या आज्ञा पाळण्याचे तुच्छ मानले आणि माझ्या सर्व आज्ञा अमान्य करून माझा करार मोडला, जर तुम्ही तसे कराल तर मग तुम्हावर भयंकर संकटे येतील असे मी करीन. क्षयरोग व ताप यांनी मी तुम्हास पिडीन. ती तुमची दृष्टी नष्ट करतील व तुमचा जीव घेतील. तुम्ही बियाणे पेराल पण तुम्हास यश मिळणार नाही, तुम्हास पीक मिळणार नाही आणि तुमचे शत्रू तुमचे धान्य खाऊन टाकतील. मी माझे मुख तुमच्या विरुद्ध करीन, म्हणून तुमचे शत्रू तुमचा पराभव करतील. जे लोक तुमचा द्वेष करतात ते तुमच्यावर अधिकार गाजवतील आणि कोणी तुमचा पाठलाग करत नसतानाही तुम्ही पळाल. यानंतरही जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळणार नाही तर तुमच्या पापाबद्दल मी तुम्हास 7 पट शिक्षा करीन. मी तुमच्या बळाचा गर्व मोडून टाकीन. तुमचे आकाश लोखंडासारखे व तुमची जमीन पितळीसारखी करीन. तुम्ही खूप कष्ट कराल पण त्याचा काही उपयोग होणार नाही, कारण तुमची जमीन पीक देणार नाही व तुमची झाडे फळे देणार नाहीत. तरी सुद्धा तुम्ही माझ्या विरुद्ध वागाल व माझ्या आज्ञा पाळण्यास नकार द्याल तर मी तुमच्यावर तुमच्या पापांच्या मानाने 7 पट अधिक संकटे आणीन. मी तुमच्यावर हिंस्त्र पशु पाठवीन आणि ते तुमच्या मुलाबाळांना उचलून घेऊन जातील. ते तुमच्या गुराढोरांचा नाश करतील आणि तुमची संख्या कमी करतील, त्यामुळे तुमचे रस्ते ओस पडतील. एवढे करूनही तुम्ही माझ्या शिक्षणाचा स्वीकार केला नाही, परंतु माझ्या विरुद्ध चालत राहिलात तर मीही तुमच्या विरुद्ध होईन आणि मीच तुमच्या पापाबद्दल तुम्हास 7 पट ताडण करीन. मी तुमच्यावर तलवार आणीन आणि ती करार मोडल्याचा बदला घेईल. तुम्ही आपापल्या नगरात जमा व्हाल तेव्हा मी तेथे तुमच्यावर आजार पाठवीन आणि तुम्ही तुमच्या शत्रूच्या बळामुळे पराभूत व्हाल. मी तुमच्या धान्याचा पुरवठा बंद करील तेव्हा 10 स्त्रिया एकाच चुलीवर तुमची भाकर भाजतील व ती तुम्हास तोलून देतील. ती तुम्ही खाल पण तुम्ही तृप्त होणार नाही. एवढे सर्व करूनही तुम्ही माझे ऐकले नाही व तुम्ही माझ्या विरुद्ध वागाल तर मग संतापून मी तुमच्या विरुद्ध चालेन आणि तुमच्या पापाबद्दल तुम्हा 7 पट शिक्षा करीन. तुमच्या मुलांचे व मुलींचे मांस खाण्याची पाळी तुम्हावर येईल. तुमच्या पूजेची उच्च स्थाने मी नष्ट करीन. तुमच्या धूपवेद्या फोडून टाकीन आणि तुमच्या मूर्तीच्या मढ्यांवर तुमची मढी टाकीन. मला तुमचा वीट येईल. मी तुमची नगरे नष्ट करीन. तुमची पवित्र स्थळे ओसाड करीन. तुमच्या सुवासिक द्रव्याचा वास मी घेणार नाही. मी तुमचा देश ओसाड करीन. हे पाहून तुमच्या देशात राहण्यास येणारे तुमचे शत्रू चकित होतील. परराष्ट्रांमध्ये मी तुमची पांगापांग करीन. मी माझी तलवार उपसून तुमच्या पाठीस लागेन. तुमच्या देशाचा नाश होईल आणि तुमची शहरे ओसाड पडतील. जितके दिवस देश ओसाड पडून राहील आणि तुम्ही आपल्या शत्रूंच्या देशात राहाल तितके दिवस तुमचा देश आपले शब्दात उपभोगीत राहील. देश ओसाड असेपर्यंत तुम्ही राहत असताना तुमच्या शब्दातांनी मिळाला नाही इतका विसावा त्यास मिळेल. तुमच्यातील जे उरतील त्यांच्या मनात ते शत्रूंच्या देशात असता मी अशी भीती घालीन की उडणाऱ्या पाचोळ्याच्या आवाजाने ते पळून जातील. तरवार पाठीमागे लागल्यासारखे ते पळतील. कोणी पाठीमागे लागले नसताही ते पडतील. कोणी पाठीस लागले नसतानाही तलवार पाठीस लागल्याप्रमाणे अडखळून एकमेकांवर पडतील. तुमच्या शत्रूंविरुद्ध उभे राहण्याइतके बळ तुमच्यात नसणार. राष्ट्राराष्ट्रात पांगून तुमच्या शत्रूंच्या देशात तुम्ही नाहीसे व्हाल. तेव्हा उरलेले त्यांच्या शत्रूंच्या देशात आपल्या पापामुळे खंगत जातील आणि त्यांचे वाढ वडील जसे त्यांच्या पापात खंगले त्याप्रमाणे ते आपल्या पापात खंगत जातील. परंतु कदाचित ते आपली पापे व आपल्या वाढ वडिलांची पापे व त्यांनी माझ्या विरुद्ध अपराध केला व माझ्या विरुद्ध चाललेले हे कबूल करतील. या कारणामुळे मीही त्यांच्या विरुद्ध होऊन त्यांना त्यांच्या शत्रूंच्या देशात आणले असे ते कबूल करतील आणि त्यांचे अशुद्ध हृदय लीन होऊन ते आपल्या पापांबद्दलची शिक्षा मान्य करतील. तेव्हा जो करार मी याकोबाशी केला तो मी आठवेन. तसेच इसहाकाशी केलेला करार व अब्राहम याच्याशी केलेला करार यांची मी आठवण करीन व त्या देशाचीही मी आठवण करीन. त्यांच्या वाचून देश ओस पडेल आणि ओस असेपर्यंत तो आपल्या शब्दातांचा विसावा उपभोगीत राहील. त्यांनी माझे विधी मानण्यास नकार दिला व माझे नियम तुच्छ लेखले म्हणूनच त्यांना त्यांच्या पापाचा दंड भरावा लागेल. इतके असतानाही ते त्यांच्या शत्रूंच्या देशात असताना त्यांचा संपूर्ण नाश करावा व त्यांच्याशी केलेला करार अगदी मोडून टाकावा एवढा त्यांचा मी नकार करणार नाही. कारण मी परमेश्वर त्यांचा देव आहे. त्यांच्याकरता मी त्यांच्या वाडवडिलांशी केलेल्या कराराची आठवण करीन. कारण मी त्यांचा देव व्हावे म्हणून त्यांच्या वाडवडिलांना मिसर देशातून बाहेर आणले आणि हे सर्व इतर राष्ट्रांनी पाहिले आहे. मी परमेश्वर आहे. हे विधी नियम व निर्बंध परमेश्वराने इस्रायल लोकांसाठी दिले. हे नियम परमेश्वर व इस्रायल लोक यांच्यामधील करार आहे. हे नियम परमेश्वराने सिनाय पर्वतापाशी मोशेला दिले ते हेच होत. मोशेने हे नियम इस्रायल लोकास सांगितले.